आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी काल मर्यादा घालून देणं राज्यघटनेच्या विरोधात असल्याची भूमिका सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात सादर। राज्यात आज सर्वत्र दहीहंडीचा उत्साह। गोविंदा पथकांमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी चढाओढ। नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं अंमली पदार्थ विरोधी सायकल रॅली आणि वॉकेथॉन आयोजित। गोंदियात देखील रॅली आयोजित। आणि नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकावर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा घालून देणं राज्यघटनेच्या विरोधात आहे असं उत्तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलं। यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला विचारलेल्या प्रश्नांवर सध्या सुनावणी सुरू आहे। कलम 200 आणि 201 नुसार अशी कालमर्यादा घालता येत नाही। विधेयकांवर निर्णय घेणं हा राष्ट्रपती आणि राज्यपालांचा अधिकार आहे असं मेहता यांनी आपल्या उत्तरात म्हटलं आहे। राज्यात गोकुळाष्टमीचा सण उत्साह साजरा होत आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीनिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। राज्यात विविध ठिकाणी दहीहंड्यांचं आयोजन करण्यात आलं आहे। दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये ही उत्साह दिसून असून गेल्या 2 महिन्यांपासून सराव केलेली दहीहंडी पथकं मानवी मनोरे रचत आहेत। ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्य दलानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार आणि विचार प्रत्यक्षात उतरवला। पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे नष्ट करून शत्रूला धडा शिकवला आणि आपल्या शौर्याची जगासमोर प्रचिती दिली आहे। आजच्या या दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांनी सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्याचे सुंदर काम केलं आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं मुंबई शहर आणि उपनगरातील विविध कार्यक्रमांना भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्यात। नागपूरच्या महाल परिसरात बडकस चौक मित्र परिवाराच्या वतीनं बडकस चौकात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दहीहंडीला भेट दिली। यशस्वी अंतराळ मोहिमेनंतर भारतीय अंतराळवीर सुभांशु शुक्ला उद्या भारतात परतणार आहे। भारतात परतल्यानंतर आपल्या मूळ गावी लखनौला जाण्यापूर्वी तो पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहे। जून महिन्यात एक्झिओम 4 मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचणारे शुक्ला हे पहिले भारतीय बनले। 18 दिवसांच्या मोहिमेनंतर 15 जुलै रोजी ते पृथ्वीवर परतले। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली। देशाच्या सर्वांगीण प्रगतीप्रती त्यांचं समर्पण आणि सेवाभाव सर्वांसाठी प्रेरणादायक असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात नमूद केलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, JP नड्डा, किरेन रिजिजू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक मान्यवरांनी वाजपेयी यांच्या सदैव अटल या स्मृतीस्थळावर पुष्पांजली अर्पण केली। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं काल स्वातंत्र्यदिनी देशभरातल्या 1150 पथकर नाक्यांवर फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू केली। काल सायंकाळी 7 वाजेपर्यंत 1,40,000 जणांनी हा पास खरेदी केल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सांगितलं। यात महाराष्ट्रातल्या नाशिकपेठ, सुरत दहिसर, सातारा कागल, पुणे सोलापूर, खंडाळा सातारा, सांगली सोलापूर, पाटस बारामती, नागपूर कोंढाळी, नागपूर हैदराबाद, अमरावती चिखली, करोडी छत्रपती संभाजीनगर, मंठा परतूर, वर्धा बोरी इत्यादी 96 मार्गांवरच्या पथकर नाक्यांचा समावेश आहे।
प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेच्या निमित्तानं आज पोलीस जिमखाना सिव्हिल लाईन्स इथून सकाळी सायकल रॅली आणि वॉकेथॉन आयोजिण्यात आली। 10 किलोमीटर सायकल रॅली आणि 5 आणि 2.5 किलोमीटर वॉकेथॉन रॅली पोलीस जिमखाना रामगिरी टी पॉईंट, जापानी गार्डन, चौक मोहम्मद रफी चौक सेलटेक्स ऑफिस जीपीओ चौक अलंकार टॉकीज इंडसइंड बँक चौक काचीपुरा चौक इथून वळून याच मार्गाने परत पोलीस जिमखाना इथं संपली. सायकल रॅली आणि वॉकेथॉनमध्ये आमदार आशिष देशमुख पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल शालेय विद्यार्थी आणि नागपूरकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. एक धाव व्यसनमुक्तीसाठी आणि अंमली पदार्थ विरोधी मोहीम चालवण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलिसांनी 5 किलोमीटर मॅरेथॉनचं आयोजन आज केलं. या मॅरेथॉनमध्ये गोंदिया शहरातील आणि ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात युवक युवती यांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे पोलीस विभागातील पोलीस शिपाई कर्मचारी आणि अधिकारी यांनी सुद्धा या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. पुरुष गट आणि महिला गटांमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्यांना पारितोषिक देण्यात आलं. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवल्यानुसार आज विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जोरदार पावसासह वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट नागपूर अकोला आणि अमरावती इथं जारी करण्यात आला आहे. याशिवाय उद्या देखील गडचिरोली यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट कायम राहणार असून अमरावतीमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांनी सतर्क राहण्याचं आणि स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गडचिरोलीसह जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये आज मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत जोरदार पाऊस पडला. यामुळे नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. पुरामुळे अहेरी तालुक्यातील देवलमरी व्यंकटापूर गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव देवापूर चामोर्शी तालुक्यातील तळोधी विसापूर आणि चौडमपल्ली चपराळा या मार्गावरील वाहतूक बंद आहे. मागील 24 तासात सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक 106.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल अहेरी तालुक्यात 92 मिलीमीटर पाऊस पडला. वाशिम जिल्ह्यात सर्वत्र काल सायंकाळी 4 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली असून यानं सोयाबीन हळद या पिकांचं प्रचंड नुकसान झालं. नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरलं असून रिसोड तालुक्यात या पावसात चौथ्यांदा ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. रिसोड तालुक्यातील वाडी रायताळ इथं पुरामध्ये एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी आणि अखिल भारतीय धम्मसेना यांच्या संयुक्त विद्यमानं काल स्वातंत्र्यदिनी उत्साहात साजरा करण्यात आला. स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांच्या हस्ते दीक्षाभूमी इथं ध्वजारोहण करण्यात आलं. एनसीसीच्या पथकानं बँड संचालनात अध्यक्ष ससाई आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा पानेकर यांना सन्मानानं व्यासपीठापर्यंत घेऊन गेलेत. राष्ट्रगीतानं कार्यक्रमाचा समारोप झाला. भदंत सुरेश ससाई यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला वंदन केल्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. महामेट्रो नागपूर फेज 2 वेळेत पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असून या प्रक्रियेचा भाग म्हणून प्रायोरिटी सेक्शनमध्ये प्रवासी सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट येत्या 1 ते 1.5 वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष आहे अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली. ते काल स्वातंत्र्याच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्त मेट्रो भवन इथं उपस्थित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना संबोधित करत होते. त्यांनी ध्वजारोहण करून नागपूर पुणे ठाणे आणि नवी मुंबई इथल्या सर्व कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा घालून देणं राज्यघटनेच्या विरोधात असल्याची भूमिका सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात सादर. राज्यात आज सर्वत्र दहीहंडीचा उत्साह. गोविंदा पथकांमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी चढाओढ. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं अंमली पदार्थ विरोधी सायकल रॅली आणि वॉकेथॉन आयोजित. गोंदियात देखील रॅली आयोजित आणि नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.